Banduani Baginino, Namo Buddhaya Chai Bin. So we're looking at the five principal aspects of a full spiritual life.
तर पूर्ण आध्यात्मिक जीवनाच्या पाच महत्त्वपूर्ण तत्वांगाला आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.
These are the elements that we can use to audit our own lives.
तर हे असे घटक आहेत की ज्यांना आपण आपल्या जीवनाचं लेखापरीक्षण करण्यासाठी वापरू शकतो.
We can audit the order.
आपण आपल्या संघाचं लेखापरीक्षण करू शकतो.
And we can audit our own center.
आणि त्याचबरोबर आपण केंद्रात सुद्धा लेखापरीक्षण करू शकतो.
We can see whether these factors are all alive and going deeper.
आपण याची निश्चिती करू शकतो की हे सगळे घटक आपल्या त्या तिन्ही घटकांमध्ये जिवंत आहेत आणि अधिक ते सखोल जात आहेत.
So yesterday we looked at integration, positive emotion and spiritual death.
तर काल आपण एकरूपता, विधायक भावना आणि आध्यात्मिक मृत्यू पाहिला.
Now we have to look at spiritual rebirth and spiritual receptivity.
आणि आज आपण पाहणार आहोत आध्यात्मिक पुनर्जन्म आणि आध्यात्मिक ग्रहणशीलता.
So let's start of course with spiritual rebirth.
तर आता आपण सुरुवात करूया आध्यात्मिक पुनर्जन्मापासून.
We've already said that spiritual death doesn't mean the end.
अगोदरच आपण म्हटलेलं आहे की आध्यात्मिक मृत्यू म्हणजे सगळं काही संपणं नाही.
When you let go of fixed self, it's not that there's nothing there.
तर जेव्हा तुम्ही तुमचा पक्का स्व सोडून देता तेव्हा असं असत नाही की तिथे काही शिल्लक राहत नाही.
There's still experience, there's still awareness.
कारण तिथे अजूनही अनुभव असतो, तिथे अजूनही जागृती असते.
But you don't think I, mine.
परंतु तिथे मात्र तुम्ही माझं किंवा मी असा विचार करत नाही.
And it's very difficult for us to really know what that means.
परंतु आपल्यासाठी हे खरंच ह्याचा अर्थ काय होतो हे जाणून घेणं अवघड आहे.
It's as if the whole world is made up of self.
कारण आपल्यासाठी जणू काही संपूर्ण जगत जणू काही मीनी बनल्यासारखं असतं.
We're a bit like somebody in a room made of mirrors.
तर एक प्रकारे आपल्यासाठी ही गोष्ट अशी आहे की एखाद्या अशा खोलीमध्ये आपण असावं जी खोली पूर्णतः आरशाने भरून गेली आहे.
We look around us and what do we see?
आपण बघतो एकीकडे आणि काय दिसतं आपल्याला?
मी.
केवळ मी.
You look up, me.
वर बघितलं तरी मी.
Look down, me.
खाली बघितलं तरी मी.
You look behind, lots of me's because they're all reflected backwards and forwards.
तर आता आपण मागे बघितलं तर खूप सारे मी असतात कारण ह्याचं प्रतिबिंब पुढे आणि मागे दोन्हीकडे
उमटतं.
आणि हीच गोष्ट प्रत्येक वेळी आपण करत असतो.
वी सी द होल वर्ल्ड फ्रॉम आय.
आपण संपूर्ण जगालाच ह्या मी मधून बघत असतो.
सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू नो टू फील व्हॉट दॅट मीन्स लाइक नॉट टू हॅव आय.
आणि म्हणूनच मी नसणं कसं आहे याच्याविषयी विचार करणं किंवा याच्याविषयी वाटणं फारच कठीण आहे.
अँड इट सीम्स लाइक डेथ.
एक प्रकारे ते मृत्यू सारखंच वाटतं.
ऑफ कोर्स इन अ वे इट इज डेथ.
एका अर्थाने ते खरंच मृत्यू आहे.
बट बियॉन्ड डेथ इज रीबर्थ.
परंतु मृत्यूच्या पलीकडे पुनर्जन्म आहे.
सो in the stage of spiritual rebirth or the aspect of spiritual rebirth we're connecting with what lies beyond self clinging.
आणि म्हणूनच ह्या अंगामध्ये आध्यात्मिक मृत्यूच्या पुनर्जन्माच्या अंगामध्ये एक प्रकारे आपण आपल्या मृत्यूच्या पलीकडे खरंच कसं जीवन असतं त्याचा अनुभव घेतो.
इफ वी डोंट हॅव सम आयडिया ऑफ सम कनेक्शन विथ व्हॉट लाइज बियॉन्ड सेल्फ क्लिंगिंग very difficult to let go of self.
आणि म्हणून स्वतःच्या आसक्तीच्या पलीकडचं जर जग आहे याचा जर आपल्याला काही अनुभव नसेल तर आपण खरंच स्वतःचा जो स्व आहे तो सोडून देऊ शकत नाही.
And we may even have a vigorous spiritual life.
कदाचित आपलं आध्यात्मिक जीवन फार वीर्याने भरलेलं असेल.
But our spiritual life will just be about making self more sharp and refined.
तर असं जरी वीर्याने भरलेलं असलं तरी केवळ आपलं आध्यात्मिक जीवन आपल्या स्वलाच अधिक तीक्ष्ण करण्यासाठी शार्प अँड अधिक शुद्ध करण्यासाठीच लागलेलं असेल.
A bit like sharpening a pencil.
जसं आपण पेन्सिलला टोक करतो त्याच्यासारखं.
It'll just be getting a better and better self.
अधिक स्वतःचा स्व चांगला करण्यासाठी लागलेलं असेल.
We won't be going beyond self at all.
परंतु आपण स्वच्या पलीकडे अजिबात गेलेलो नसू.
So we need to have some connection with what lies beyond self.
आणि म्हणूनच स्वच्या पलीकडचं जीवन काय आहे याचा काही ना काही सार काही ना काही जाणकारी आपल्याला असणं गरजेचं आहे.
Then we can let go of self and experience whatever is there.
आणि त्यातूनच मग आपला स्वतःचा स्व आपण जाऊ देऊ शकतो आणि जे काही तिथे आहे त्याचा अनुभव घेऊ शकतो.
Until we can let go of self, we need to give ourselves to something beyond self.
आणि जोपर्यंत आपला स्व आपण पूर्णपणे देऊन टाकत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला अशा कुठल्या तरी गोष्टीसाठी देऊन टाकावं लागतं जी स्वच्या पलीकडची आहे.
Even though we're attached to self, we can put self at the service of something bigger than us.
जरी आपण आपल्या स्वला चिकटून असलो तरी आपण स्वतःला अशा गोष्टीच्या सेवेमध्ये लावू शकतो जी आपल्यापेक्षा कितीतरी मोठी आहे.
That's what our membership of the order is about.
आणि आपलं संघ सदस्य असणं म्हणजेच हाच तो अर्थ आहे.
That's what our going for refuge to the Buddha Dhamma and Sangha is about.
आपल्या बुद्ध धम्म आणि संघाला शरणागमन करण्याचा हाच तो अर्थ आहे.
We're using this self in the service of the Buddha, Dhamma and Sangha.
खरं तर आपण आपल्या ह्या स्वला बुद्ध धम्म संघाच्या सेवेसाठी लावतो आहोत.
And that enables us to go beyond self.
आणि त्यातून मग आपल्याला स्वच्या पलीकडे जाणं शक्य होतं.
So we need very strongly to connect with what lies beyond.
आणि म्हणूनच आपल्याला फार मजबूतीने जीवनाच्या पलीकडे काय आहे याच्याशी संपर्क स्थापित करणं आवश्यक आहे.
इट्स व्हेरी इंटरेस्टिंग फॉर बुद्धिझम, दिस इज ऑलवेज बीन समथिंग ऑफ अ प्रॉब्लम.
बौद्ध धर्माच्या बाबतीत ही फारच रोचक अशी गोष्ट आहे की नेहमीच ही एक समस्या राहिलेली आहे.
बिकॉज व्हॉट लाइज बियॉन्ड सेल्फ इज द बुद्धा.
कारण स्वच्या पलीकडचं जीवन जर काय असेल तर ते बुद्ध आहे.
बट द बुद्धा is incomprehensible to us.
आणि एक प्रकारे बुद्ध असे आहेत की ज्यांना आपण पकडू शकत नाही, ज्यांना आपण समजू शकत नाही.
You remember Vachagotra asked the Buddha, what happens to you after death?
आणि वच्चगोता जे बुद्धाला विचारतात ते आपल्याला आठवत असेल की बुद्धाला ते विचारतात की तुमच्या मृत्यूनंतर काय होईल.
Vachagotra said, do you exist after death?
ते त्यांना विचारतात की मृत्यूनंतर तुम्ही अस्तित्वात राहाल काय.
So the Buddha said, that doesn't get it.
तर ते म्हणतात की that doesn't get it.
That doesn't get the truth of it.
अर्थात याने सत्याला काही पकडता येणार नाही.
So Vachagotra said, okay, then do you exist after death? Sorry, what did I say? The first one was...
Do you exist after death?
Yes, so the second one, do you not exist after death?
त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ते विचारतात बुद्धांना की मग मृत्यूनंतर तुम्ही अस्तित्वात नाही राहणार का.
The Buddha said, that doesn't catch it either.
आणि बुद्ध म्हणतात याने सुद्धा सत्य काही हाताला लागणार नाही.
So Vachagotra beginning to scratch his head.
आणि मग हे वज्जगोत जे आहे ते डोकं खाजवायला सुरुवात करतात.
So he said, do you both exist and not exist after death?
पुन्हा प्रश्न विचारतात की तुम्ही मृत्यूनंतर अस्तित्वात राहाल का की राहणार नाही. आणि ते पुन्हा बुद्ध म्हणतात की याने सुद्धा सत्य काही हाताला लागत नाही. आता वज्जगोता आणखीन एक प्रयत्न करतात.
Do you neither exist nor not exist?
आणि वज्जगोता म्हणतात की तुम्ही अस्तित्वातही राहणार नाही का आणि अस्तित्वात न राहणार पण नाही का.
So the Buddha said, that doesn't catch it either.
आणि बुद्ध त्याला पुन्हा म्हणतात की याने सुद्धा सत्य काही हाताला लागणार नाही.
Poor Vachagotra.
आता बिचारा वज्जगोता.
His logical mind is completely defied.
आणि त्याचं तार्किक मन जे होतं ते एक प्रकारे पूर्णपणे
defied. Defied, ruled out, rejected.
Yes, तर त्याचं जे तार्किक मन आहे ते एक प्रकारे नाकारलं गेलं.
He didn't know what to think.
त्याला प्रश्न पडला की आता काय विचार करायचा.
So, that's our position.
आणि हीच आपली जणू काय अवस्था आहे.
We don't know what to think.
आपल्याला खरंच माहित नाही की काय विचार करावा.
We can't understand.
आपण समजू शकत नाही.
Our normal categories of thought do not apply to the Buddha.
आपल्या सर्वसाधारण विचारांची जी कांताला कॅटेगरीला काय म्हणता येईल श्रेणी आहे ती श्रेणी बुद्धाला लागू होत नाही.
So we're in a very difficult position.
आणि त्यामुळे आपण फारच अवघड अशा परिस्थितीत आहोत.
And Buddhists right from the early days seem to have felt this.
आणि असं दिसतंय की बौद्ध लोकांना अगदी सुरुवातीपासूनच या गोष्टीबद्दल वाटायला सुरुवात झाली.
It's as if they're constantly asking, where is the Buddha?
कदाचित ते सातत्याने स्वतःला हा प्रश्न विचारत असतील की बुद्ध कुठे आहेत.
Yes, भगवान बुद्ध कुठे आहे. They're constantly asking, where is the Buddha?
तर ते सातत्याने प्रश्न विचारत होते की बुद्ध कुठे आहे.
You know, with God it's easy.
देवाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट सहज आहे.
Just pray and there he is.
तुम्ही फक्त प्रार्थना म्हणायची आणि देव तिथे आहे.
The God is everywhere.
देव सगळीकडे आहे.
That's what they taught us.
तर असंच ते आपल्याला शिकवतात.
But the Buddha is not like that.
बुद्धाचं मात्र तसं नाही.
We cannot think about the Buddha.
आपण खरंच बुद्धाबद्दल विचार करू शकत नाही.
This seems to have happened right from the moment the Buddha went into parinirvana.
आणि ही गोष्ट अगदी तेव्हापासूनच घडायला सुरुवात झाली जेव्हा बुद्ध महापरिनिर्वाणामध्ये गेले.
There's a very nice story in the commentaries about this.
तर जी काही टीका केली लिहिली गेलेली आहे त्याच्यामध्ये याविषयी एक फार रोचक अशी कथा आलेली आहे.
So the day after the Buddha entered Mahaparinirvana, the monks were trying to settle down again.
तर बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर एक दिवसानंतर सगळे भिक्षू आपले स्थिर स्थावर होत होते.
And Ananda was with a group of monks, young monks.
तर तरुण भिक्षूंच्या एका चमू सोबत आनंद होते.
And one of them was just weeping and weeping and weeping.
आणि त्यापैकी एक जण जो आहे तो रडत रडत आणि रडत होता.
He said, "Where is the Buddha? The Buddha's left me. I'm only just a beginner."
आणि ते असं म्हणत होते की मी नवशिका आहे बुद्ध कुठे आहे बुद्ध मला सोडून गेले.
आनंद लिसन्स
आनंद त्याला ऐकतात.
And then he walks to the Gandakuti.
आणि आनंद चालत गंधकुटीकडे जातात.
Because there was a special hut set aside for the Buddha, which in the afternoons was filled with flowers by the lay people.
आणि ती अशी खोली असायची की जी बुद्धासाठी राखून ठेवण्यात आलेली असायची आणि विशेषतः दुपारच्या वेळेत जे उपासक आहेत त्या खोलीला पूर्णपणे फुलांनी भरून टाकायचे.
And that was called the Gandakuti.
आणि म्हणूनच तिला गंधकुटी म्हणण्यात यायचं.
And so Ananda goes to the Gandakuti.
आनंद गंधकुटीकडे जातात.
He sweeps it out.
गंधकुटी झाडून काढतात.
He changes the water.
तिथलं पाणी बदलवतात.
He makes the Buddha's bed.
बुद्धाचं अंथरूण तयार करतात.
And as he's working, he says to himself, "They're all asking where the Buddha is. I don't know what the problem is."
आणि काम करताना ते स्वतःच्या मनाशीच बोलतात की प्रत्येक जण हा प्रश्न विचारतोय की बुद्ध कुठे आहेत मला समजत नाही की नेमकी अडचण काय आहे.
The Buddha is with me all the time.
बुद्ध प्रत्येक वेळी माझ्या सोबतच आहेत.
So there seems to have been this problem. Where is the Buddha?
अगदी हा जी समस्या आहे की बुद्ध कुठं आहेत तो तिथपासून दिसतोय.
And the Buddha is here.
आणि बुद्ध इथेच आहेत.
There's another very nice story.
आणखीन एक फार सुंदर अशी कथा आहे.
In Mathura there's a cave.
मथुरा मध्ये एक लेणी आहे.
Apparently that cave is still there.
आजही ती लेणी तिथेच पाहायला मिळते.
And it's said that the Buddha visited there.
असं म्हटलं जातं की बुद्धाने तिथे भेट दिली.
And he left his shadow in the wall of the cave.
आणि असं म्हटलं जातं की त्यांनी त्यांची जी सावली आहे ती त्या लेणीमध्ये सोडली.
And apparently people could see this shadow.
आणि निश्चितच लोकांना ती जी सावली आहे तिथे पाहायला मिळते.
So Xuanzang, when he made his great journey through India, he went to that place.
आणि ह्युएनसांग जेव्हा ते भारतामध्ये प्रवास करत आले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणाला भेट दिली.
And he thought, "At last, I'm going to see at least the Buddha's shadow."
आणि त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला की कमीत कमी आता मला बुद्धाच्या सावलीचं दर्शन तरी होईल.
And he went into the cave.
आणि ते आतमध्ये लेणीत गेले.
Nothing.
तिथे काहीच नव्हतं.
And Xuanzang is very, very upset.
आणि ह्युएनसांग फारच निराश झाले.
And he's just weeping and weeping.
आणि ते रडत आणि रडत राहिले.
You know, my faith must be too weak. My roots of merit must be too weak.
आणि त्यांना असं वाटलं की माझी श्रद्धा कदाचित फारच कमकुवत असू शकते. माझ्या पुण्यकर्माचं जे मूळ आहे ते पण फारच कमकुवत असू शकतं.
So for 3 days he does prostrations to that wall.
आणि त्या भिंतीला मग 3 दिवस ते प्रणिपात करत राहिले.
And then just on the last day he sees a little glow in the wall.
आणि अगदी शेवटच्या दिवशी एक थोडासा तेजस्विता त्यांना त्या भिंतीवर पाहायला मिळाली.
He sees the Buddha's shadow.
आणि त्यांनी बुद्धाचं जे सावली आहे ती पाहिली.
So people want to see the Buddha.
लोकांना बुद्ध पाहायची इच्छा होती.
The whole of Buddhism is focused on the Buddha.
संपूर्ण बौद्ध धर्म बुद्धाकडे निर्देश करतो.
We want to see him.
आपल्याला त्यांना पाहायचं आहे.
But he's not here.
पण ते इथे नाहीत.
We have to try to see the Buddha.
आपल्याला बुद्धाला पाहण्याचा प्रयत्न करावा लागेल.
Just like Ananda, well, for Ananda there was no problem.
जसं आनंदासाठी काही समस्या नव्हती अगदी तसंच.
The Buddha was there all the time.
त्यांच्यासाठी बुद्ध नेहमीच त्यांच्या सोबत होते.
Just like Xuanzang.
जसं श्वेनसंगच्या बाबतीत आहे.
And if we have that kind of faith, that devotion,
आणि तशा प्रकारचं समर्पण तशा प्रकारची श्रद्धा जर आपली असेल तर निश्चित बुद्ध येतील.
सो ऑल द वे थ्रू बुद्धिस्ट हिस्ट्री दिस क्वेश्चन ऑफ द बुद्धस ऍब्सेन्स अँड द बुद्धस प्रेझेन्स हॅज बीन व्हेरी स्ट्रॉंग.
आणि म्हणून बौद्ध इतिहासात अगदी सुरुवातीपासूनच बुद्धाच्या उपस्थित असण्याचा आणि बुद्धाच्या नसण्याचा प्रश्न सातत्याने तिथे आहे, मजबूतपणे तिथे आहे.
यू कुड से दॅट इफ द बुद्धा इज नॉट प्रेझेंट Buddhism is not Buddhism.
तर असं पण आपण म्हणू शकतो की बुद्ध जर तिथे उपस्थित नसतील तर बौद्ध धर्म हा बौद्ध धर्म असू शकत नाही.
The Dhamma is just a social teaching, just a psychological teaching.
मग धर्म केवळ एक सामाजिक शिकवण होऊन जाईल किंवा एक मानसशास्त्रीय शिकवण होऊन जाईल.
It's good, but it's not the Dhamma.
ती गोष्ट चांगली असेल परंतु तो धम्म असणार नाही.
It's a bit like, you know, you can do the mindfulness of breathing whatever your religion.
जसं की तुमचा धर्म कुठला जरी असला तरी तुम्ही आनापानसतीचं ध्यान करू शकता.
I remember once going to do a retreat, a Buddhist retreat, but it happened to be in a Christian monastery.
तर एकदा एक मी बौद्ध शिबिर करायला गेलो होतो परंतु ते शिबिर जे आहे ते ख्रिश्चन विहारामध्ये होतं.
And the monks joined us for mindfulness of breathing.
आणि तिथले जे काय म्हणते त्यांना मंक्स ते फादर बुद्ध जे कोणी असतील ते सुद्धा आमच्या सोबत ध्यान करायला बसले.
But it wasn't the Dhamma.
परंतु तिथे काही धम्म नव्हता.
Yes, it's good that they concentrate their minds.
ही चांगली गोष्ट आहे की ते त्यांचं मन एकाग्र करू शकतात.
The Dhamma is only there when there's this transcendental element, this element of spiritual death and this element of spiritual rebirth.
खरं तर धम्म तेव्हाच तिथे असू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये हा लोकोत्तर जे अंग आहे आध्यात्मिक मृत्यूचा आणि आध्यात्मिक पुनर्जन्माचं तिथे असेल तर.
So we need to connect with the Buddha.
आणि म्हणूनच बुद्धाशी आपला संबंध स्थापित करणं आवश्यक आहे.
This seems, as I said, to have been an issue, a problem for Buddhists all the way through the history of Buddhism.
जसं मी म्हणालो की बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये अगदी सुरुवातीपासूनच ही समस्या आपल्याला पाहायला मिळते.
For instance, that Gandakuti I talked about became a common symbol.
तर जसे ती गंधकुटी आहे प्रत्येकासाठी एक प्रतीक बनलं.
The first Gandakuti was at Shravasti.
पहिली गंधकुटी जी होती ती श्रावस्ती मध्ये होती.
But then eventually there were Gandakutis in many places where the Buddha used to come.
आणि मग त्याच्यानंतर मात्र काय झालं तर प्रत्येक ठिकाणी जिथे बुद्ध येत होते तिथे तिथे गंधकुटी निर्माण झाले.
It's a bit like at the Mahavihara, there used to be a room which was called Bhante's room.
तर महाविहारामध्ये एक अशी खोली आहे जिला भंतेंची खोली म्हटलं जातं.
It seems to be Milin Shakya's room now.
तर आता ती मिलिन शाक्यची रूम झालेली आहे.
But that used to be called Bhante's room.
तर त्या खोलीला भंतेजींची खोली म्हटलं जायचं.
And well, Bhante used to stay there once or twice.
भंते वर्षातून एकदा दोनदा तिथे थांबायचे.
But people used to feel, ah, that's for Bhante.
आणि लोकांना असं वाटायचं की ही भंतेंसाठी आहे.
So even when Bhante is not there, there's some awareness of Bhante sort of in that room.
जरी भंते तिथे नसले तरी भंतेंची काही ना काही जागृती जणू काही तिथे असल्यासारखी आहे.
I know that at Taraloka, the women's retreat center, they used to have a Bhante's room.
आणि तारालोका मध्ये सुद्धा त्यांच्या महिलांच्या शिबिर केंद्रामध्ये मला आठवतंय की भंतेंसाठी एक खोली असायची.
I think he stayed there twice.
दोनदाच ते तिथे राहिलेले.
So you keep a sense of the person by having a room set aside for them.
तर एखादी खोली अशा व्यक्तीसाठी वेगळी ठेवून एक प्रकारे तो व्यक्ती असण्याचा एक भाव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवत असता.
So in many different places at the time of the Buddha there were Gandakuti.
आणि म्हणूनच बुद्धाच्या वेळेस असे अनेक ठिकाण होते की जिथे गंधकुटी होती.
And then people began to set aside in their own monastery a Gandakuti.
आणि त्यानंतर लोकांनी त्यांच्या स्वतःच्या विहारामध्ये एक वेगळी अशी खोली गंधकुटी ठेवायला सुरुवात केली.
I remember seeing this at Sirpur in Chhattisgarh.
तर शिरपूर छत्तीसगड मध्ये सुद्धा ही गोष्ट मी पाहिली.
यू सी अ क्वाड्रँगल
आयात काय म्हणतात त्याला हा आयात आकाराचा जे हॉल आहे तो असायचा.
So with cells all the way round, monks cells all the way round, or nun cells.
आणि प्रत्येक भिक्षुच्या भिक्षुणींसाठी एक वेगवेगळी खोली असायची.
And then at the end There's one big cell.
आणि त्याच्या अगदी शेवटास एक मोठी खोली असायची.
Maybe twice the size of the others.
इतर ज्या खोल्या आहेत त्याच्यापेक्षा डबल आकाराची.
And in that there was just one big मूर्ती.
आणि त्याच्यामध्ये एक मोठी बुद्ध मूर्ती असायची.
And it completely filled the whole room.
आणि एक प्रकारे ती बुद्ध मूर्ती संपूर्ण खोली व्यापून टाकायची.
You couldn't go in the room because it was full of the statue.
तर ती मूर्तीनीच भरलेली असायची त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नसाल.
So this was the Gandakuti.
आणि हीच गंडकुटी आहे.
So people felt they were with the Buddha.
आणि लोकांना असं वाटायचं की जणू काही ते बुद्धासोबत आहेत.
So we need to try to feel that we're with the Buddha all the time.
आणि म्हणून आपल्याला असं सातत्याने वाटलं पाहिजे की आपण बुद्धासोबत सातत्याने आहोत.
That's what this is a Gandakuti here.
इथे पण ही गंडकुटी आहे.
The Tibetans apparently call the shrine hall in their monasteries a Tibetan word which is a version of Gandakuti.
तर तिबेटन लोक त्यांच्या विहाराला जो तिबेटी शब्द वापरतात त्याचा अर्थ गंडकुटी सारखा होतो.
We're in the place where the Buddha lives.
आपण अशा ठिकाणी आहोत जिथे बुद्ध राहतात.
And we need to try to have that feeling that we're with the Buddha.
आणि म्हणून तशा प्रकारचा भाव आपला असला पाहिजे की आपण बुद्धासोबत आहोत.
Then we can connect with what the Buddha embodies.
आणि मग बुद्ध ज्याचं प्रकटीकरण करतात किंवा जी गोष्ट दर्शवतात त्याला आपण अनुभवू शकतो.
We can connect with these qualities that go beyond self.
आणि मग आपल्या स्वच्या पलीकडे जाणारे जे गुण आहेत त्याच्याशी आपण संपर्क स्थापित करू शकतो.
So we need to have a very active practice of Buddhanusmriti.
आणि म्हणूनच आपल्याला फार सक्रिय अशी बुद्धानुस्मृतीचा सराव केला पाहिजे.
That means constantly keeping the Buddha in mind.
याचा अर्थ सातत्याने बुद्धाला मनामध्ये ठेवणं.
The Buddha was asked by his cousin Mahanama a very interesting question.
तर बुद्धाच्या चुलत भावाने मावसची चुलत आता भावाने त्यांना एक फार सुंदर प्रश्न विचारला महानामाने.
Mahanama was one of the young Shakyans who didn't go forth.
तर महानाम असा तरुण शाक्य होता की ज्याने गृहत्याग केलेला नव्हता.
He stayed behind and became a householder.
ते मागे राहिले आणि गृहस्थी झाले.
And later in his life he asked the Buddha a series of questions.
आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप सारे प्रश्न बुद्धाला विचारले.
He asked the Buddha, how does a stream entrant behave? How does a stream entrant go on?
आणि मग त्यांनी प्रश्न विचारला बुद्धाला की श्वेतपन्न कसा वागतो कशा प्रकारे चालतो.
And the Buddha said that he goes on, he dwells reflecting on the Buddha, the Dhamma, the Sangha and one or two other things.
आणि मग बुद्ध महानामाला सांगतात की हा श्रोतापन्न व्यक्ती बुद्धानुस्मृती करत धम्मानुस्मृती करत संघानुस्मृती करत आणि आणखीन एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या करत विहार करतो.
The stream entrant apparently is constantly reflecting इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धस्स.
आणि ते म्हणतात की श्रोतापन्न जो व्यक्ती आहे तो सातत्याने याचं चिंतन करतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध.
The same for the Dhamma, the same for the Sangha.
And his goshta Buddha Dhamma sati ani Sangha sati suddha.
So the Mahanama asks the Buddha, how should we go on, we householders?
आणि मग ते महानाम त्यांना विचारतात की मग आम्ही गृहस्थांनी काय करायचं आम्ही कसं वागायचं.
He gives the same answer.
आणि बुद्ध सुद्धा त्यांना तेच उत्तर देतात.
Constantly remembering the Buddha, the Dhamma, the Sangha.
सातत्याने बुद्धाला आठवत राहा स्मृती ठेवा धम्माला आठवत राहा संघाला आठवत राहा.
And the Buddha says to him, you should remember the Buddha, you should reflect on the Buddha whatever you're doing.
तर जे तुम्ही काही करत असाल महानामा तेथे ते करत असताना सुद्धा तुम्ही बुद्धाला आठवलं पाहिजे.
Whether you're standing, walking, sitting down, lying down.
जर तुम्ही उभे असाल बसलेला असाल आडवे असाल तरी देखील.
The Buddha should be constantly in your mind.
बुद्ध सातत्याने तुमच्या मनामध्ये पाहिजेत.
And he says, even when you're at home in the midst of your family.
आणि ते म्हणतात की घरी असताना तुमच्या कुटुंबाच्या अगदी मध्ये असताना सुद्धा हे तुम्ही केलं पाहिजे.
The Buddha should be constantly in your mind.
बुद्ध सातत्याने तुमच्या मनामध्ये पाहिजे.
And he says, if the Buddha is constantly in your mind, the spiral path will unfold.
आणि अशा प्रकारे जर बुद्ध तुमच्या मनामध्ये असतील तर ऊर्ध्वगामी मार्ग जो आहे तुमच्यासाठी खुलायला सुरुवात होईल.
And the transcendental path will follow from it.
आणि जो लोकोत्तर मार्ग आहे त्याच्यातून लोकोत्तर मार्ग निर्माण होईल.
So yes, according to the Buddha, we should be constantly reflecting on the Buddha, the Dhamma and the Sangha.
आणि बुद्धाच्या सांगण्यानुसार आपण सातत्याने बुद्ध धम्म आणि संघावर चिंतन केलं पाहिजे.
Later tradition took this further.
पुढच्या परंपरेने ह्याच गोष्टीला अधिक पुढे घेऊन गेल्या.
You know, some of you will have been at the inauguration of the statue at Nagaloka.
तुमच्यापैकी काही लोक नागलोक मध्ये ज्या मूर्तीचं मोठ्या मूर्तीचं उद्घाटन झालं त्याला आला असाल.
You know, that very very fine statue there.
फारच सुंदर अशी ती मूर्ती आहे.
And you remember that Venerable Quang Ching, in order to inaugurate it, did some chanting, got us to do some chanting.
आणि त्या मूर्तीचं उद्घाटन करताना क्वांग शिन यांनी सगळ्यांना एक मंत्र पठण करायला सांगितलं.
We chanted Namo Amitofo.
आणि मग तो जो मंत्र होता नमो अमितोफो म्हणायला त्यांनी सांगितलं.
Which means Namo Amitabha Buddha.
याचा अर्थ नमो अमिताभ बुद्ध.
And this is well, a practice is almost universal in China and Japan and some other far eastern countries.
विशेषतः पूर्वेकडील ज्या देश आहेत त्यांच्यामध्ये ह्या मंत्राचं जे पठण आहे ते एक प्रकारे फार सर्वजण करतात अशा प्रकारचं ते पठण आहे.
So what do they call this practice?
आणि मग ह्या सरावाला ते काय म्हणतात?
They call it Nyen Pho.
आणि ह्या सरावाला ते Nyen Pho म्हणतात.
Pho means Buddha.
Pho म्हणजे बुद्ध.
Nyen means Smriti.
Nyen म्हणजे स्मृती.
So Nyen Pho is a Chinese translation, direct Chinese translation of Buddhanusmriti.
आणि म्हणून हे Nyen Pho हे बुद्धानुस्मृतीचं प्रत्यक्ष भाषांतर आहे चीन मधलं.
So they're just doing the practice that the Buddha himself recommended.
आणि ते बुद्धाने ज्या गोष्टीची शिफारस केली होती अगदी प्रत्यक्ष तोच सराव ते लोक करतात.
Of course they're focusing upon the figure of Amitabha.
निश्चितच ते त्या ज्या व्यक्तिरेखावर एकरूप होतात ती अमिताभची व्यक्तिरेखा आहे.
But who is Amitabha?
पण अमिताभ कोण आहे?
It's the Buddha considered from a non-historical point of view.
हे असे बुद्ध आहेत की ज्यांना ऐतिहासिक स्वरूपात ऐतिहासिक स्वरूपाच्या संदर्भाने पाहिलं जातं.
It's not another Buddha.
हे काही दुसरे बुद्ध नाहीयेत.
You can look at the Buddha from the point of view of history.
बुद्धाला तुम्ही ऐतिहासिक स्वरूपात पाहू शकता.
Or you can look at him from beyond history.
किंवा तुम्ही त्यांना इतिहासाच्या पलीकडे सुद्धा पाहू शकता.
So that's the way they see the Buddha.
आणि याच पद्धतीने ते बुद्धाला पाहतात.
They concentrate on the Buddha as beyond time and space.
ते एक प्रकारे बुद्धाला काळ आणि वेळेच्या पलीकडे पाहतात.
So yes, in the far eastern tradition, Buddhanusmriti is very very much alive.
अगदी जे पूर्वेकडील देश आहेत त्याच्यामध्ये ही जी परंपरा आहे ती अजूनही कायम आहे.
It's their intense faith in the Buddha through this practice that has led them to give us so much help.
आणि निश्चितच अशा प्रकारच्या मजबूत बुद्धामधल्या श्रद्धेमुळेच त्या लोकांना खूप सारी मदत देण्यासाठी एक शक्य झालेला आहे.
And we're very familiar with the Tibetan tradition.
आपल्याला जी परंपरा माहिती आहे ती तिबेटन परंपरा खूप चांगल्या तऱ्हेने माहिती आहे.
And that tradition also is found in Japan and in China too.
आणि ही परंपरा जपान आणि चीन मध्ये पण आपल्याला पाहायला मिळते.
And in that tradition you visualize various Buddhas and Bodhisattvas.
आणि ह्या परंपरेमध्ये आपण काय करतो तर वेगवेगळे जे बुद्ध आणि बोधिसत्व आहेत त्यांचं संदर्शन करतो.
This is Buddhanusmriti.
आणि ही सुद्धा बुद्धानुस्मृती आहे.
It's simply a development of the original practice.
तर जी मूलभूत सराव होता त्या मूलभूत सरावाचं हे एक विकसित रूप आहे.
So Buddhists in all schools, in all traditions, even the Theravada, they try to keep alive a connection with the Buddha.
आणि सगळ्या परंपरेतल्या बौद्धांनी आणि विशेषतः थेरवादी बौद्धांनी सुद्धा बुद्धाशी असणारा हा जो संबंध आहे तो टिकवण्याचा प्रयत्न केला.
I read about some forest monks in Thailand recently.
एक जंगलामध्ये राहणाऱ्या एका थाई भिक्षूबद्दल मी वाचलं.
And their main practice is mindful walking whilst reciting Buddho.
आणि त्याच्यात ते म्हणतात की त्यांचा मुख्य सराव हा आहे की स्मृतीपूर्वक चालायचं आणि चालताना बुद्ध मंत्र पठण करायचं.
मेनी थेरवादिन्स विल यूज द तिरत्न वंदना द मेन वर्सेस एज अ सॉर्ट ऑफ रिफ्लेक्शन.
तर जास्तीत जास्त जे थेरवादी लोक आहेत ते मुख्यत्व त्रयत्न वंदनातील जे मुख्य गाथा आहे तिला चिंतन म्हणून वापरतात.
सो इट्स युनिव्हर्सल इन द बुद्धिस्ट ट्रेडिशन.
एका अर्थाने ही गोष्ट जी आहे ती बौद्ध परंपरेमध्ये वैश्विक असलेली पाहायला मिळते.
विदआउट इट बुद्धिझम इज नथिंग.
याच्याशिवाय बौद्ध धर्म काहीच नाही.
इट्स जस्ट अ नॉइस टीचिंग.
ती केवळ मग एक चांगली शिकवण राहील.
इट्स जस्ट यू नो इट्स अ बिट लाईक a basic ethics in the west.
जसे पश्चिम मध्ये मूलभूत अशा स्वरूपाची काही नैतिकता आहे त्याच्यासारखं.
यु नो लिव्ह अ नाइस लाइफ, डोंट बॉदर अदर पीपल.
चांगलं जीवन जगा, इतरांची चिंता करू नका.
बस. बट लाइफ द धम्म लाइफ इज अबाउट समथिंग मच मच मोर देन दॅट.
परंतु धम्म जीवन याच्यापेक्षा कितीतरी पलीकडचं आहे.
वी नीड दॅट कॉन्स्टंट कनेक्शन विथ द बुद्धा.
आपल्याला सातत्याने बुद्धासोबतचा हा संपर्क पाहिजे.
विज्युअलायझेशन प्रॅक्टिसेस इफ वी डू देम दे आर अ वे ऑफ कनेक्टिंग विथ द बुद्धा.
जर आपण आपली संदर्शन साधना करू शकत असू तर ते एक बुद्धाशी संपर्क स्थापित करण्याचा मार्ग आहे, माध्यम आहे.
इफ यू आर विज्युअलायझिंग अवलोकितेश्वर, वेल इट्स रियली द बुद्धा.
जर तुम्ही अवलोकितेश्वरांचं संदर्शन करत असाल तर एका अर्थाने ते बुद्ध आहे.
बिकॉज व्हॉट इज द बुद्धा?
मग बुद्ध कोण आहे?
He's deeply compassionate. He's महाकारुणिका.
कारण ते स्वतः महाकारुणिक आहे.
Avalokiteshvara is simply that aspect of the Buddha.
आणि अवलोकितेश्वर म्हणजे बुद्धाचं ते जे काही अंग आहे त्याचंच ते रूप आहे.
All the qualities of the bodhisattvas come from the Buddha.
बोधिसत्वांचे सर्व जे गुण आहेत ते बुद्धापासून आलेले आहेत.
So whether you're visualizing the archetypal Buddhas and bodhisattvas or the historical Buddha, it's the Buddha.
मग तुम्ही आदर्शभूत जे बुद्ध आणि बोधिसत्वांचं रूप आहे त्यांचं संदर्शन करत असाल किंवा बुद्धाचं संदर्शन करत असाल तर अंतिमतः ते बुद्धच आहे.
And it's very important that we keep these practices alive.
आणि म्हणूनच ह्या सरावांना जिवंत ठेवणं फारच महत्वपूर्ण बाब आहे.
इफ यू डोंट फाइंड इट इझी टू विज्युलाइज, फाइंड सम अदर वे.
जर तुम्हाला संदर्शन करणं तेवढं सोपं जात नसेल तर दुसरा कुठला तरी मार्ग शोधा ज्याच्यातून तुम्ही त्यांच्या संपर्कात राहाल.
यू डोंट हॅव टू सी एनीथिंग.
तुम्हाला काहीतरी पाहण्याची गरज नाही.
द बुद्धा इज कॅपेबल ऑफ अपिअरिंग टू अ ब्लाइंड पर्सन.
तर बुद्ध एवढे स्वतः सक्षम आहेत की आंधळ्या माणसासमोर सुद्धा ते प्रकट होतील.
यू कुड फील हिज प्रेझन्स.
तुम्ही त्यांचा उपस्थिती जी आहे ती अनुभवू शकाल.
आय डोंट नो वेदर यू हॅव एवर टॉक्ड टू समबडी हु इज ब्लाइंड.
तुम्ही मला आठवत नाही की वाटत नाही म्हणजे माहित नाही की तुम्ही अशा अंध व्यक्तीसोबत बोललात की नाही.
आय हॅव नोन पीपल हु आर ब्लाइंड फ्रॉम बर्थ.
मी अशा काही लोकांना ओळखतो की जे जन्मापासून अंध आहेत.
दे नो यू आर देयर.
त्यांना माहित असतं की तुम्ही तिथे आहात.
दे कॅन फील यू देयर.
त्यांना म्हणजे ते अनुभवू शकतात की तुम्ही तिथे आहात.
सो इट्स द सेम विथ द बुद्धा.
आणि हीच गोष्ट बुद्धाशी सुद्धा लागू होते.
यू मे नॉट सी एनीथिंग.
तुम्ही कदाचित काहीच पाहणार नाही.
स्टिल द बुद्धा इज देयर.
तरी देखील बुद्ध तिथे असू शकतात.
यू मे नॉट इव्हन फील हिम समवेअर इन पर्टिक्युलर.
अर्थात कुठेतरी विशिष्ट ठिकाणी ते आहेत असं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही.
बट यू फील हिज प्रेझन्स, हिज इन्फ्लुएन्स इन युअर लाईफ.
परंतु त्यांचा तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा उपस्थिती आणि प्रभाव तुम्ही अनुभवू शकाल.
आफ्टर ऑल द बुद्धा हॅज टच्ड एव्हरी वन ऑफ अस.
कारण बुद्धाने आपल्या प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे.
वी डू द माइंडफुलनेस ऑफ ब्रीथिंग इन द मॉर्निंग.
आपण सकाळी आनापानसती केली.
He taught that practice.
त्यांनी ती शिकवण दिलेली आहे.
We're listening to his dhamma.
आपण त्यांचा धम्म ऐकतो.
We're his direct disciples.
आपण त्यांचे प्रत्यक्ष शिष्य आहोत.
The Buddha is alive in our lives.
बुद्ध आपल्या जीवनामध्ये जिवंत आहे.
So we need to systematically cultivate our connection with the Buddha.
आणि म्हणूनच अगदी पद्धतशीरपणे आपला बुद्धाशी असणारा संबंध आपण विकसित केला पाहिजे.
If you say his mantra or the mantra of one of the qualities of bodhi, you connect.
जर आपण त्यांचा मंत्र म्हटला आणि विशेषतः बोधीच्या एका गुणाशी संबंधित मंत्र म्हटला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्कात येता.
If you say somebody's name, they're there in your mind.
जसं तुम्ही एखाद्याचं नाव घेतलं की ते तुम्हाला लगेच तुमच्या मनामध्ये आठवतात.
So if you say the Buddha's name, his mantra, there he is.
जसं तुम्ही बुद्धाचा मंत्र म्हणता त्यांचं नाव घेता बुद्ध तिथे असतात.
यू रिफ्लेक्ट ऑन हिज क्वालिटीज.
तुम्ही त्यांच्या गुणांवर चिंतन करता.
यू कॅन यूज द 10 क्वालिटीज ऑफ द बुद्धा वंदना एज आय डिड लास्ट टू नाइट्स.
तर मागच्या दोन रात्री जसं मी केलं तसं बुद्ध वंदनेतल्या 10 गुणांना तुम्ही घेऊ शकता.
यू कॅन यूज हिज लाईफ, हिज रिमेंबरिंग हिज लाईफ.
तुम्ही त्यांचं जीवन आठवू शकता, त्यांच्या जीवनातून काही घेऊ शकता.
यू कॅन ट्राय टू सी हिम.
तुम्ही त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू शकता.
Often what I do is I go to Bodh Gaya.
मी नेहमी काय करतो तर मी स्वतः बुद्धगयेला जातो.
I mean in my meditation.
अर्थात मला माझ्या ध्यानामध्ये मी तिथे जातो असं म्हणायचंय.
And I sit under the Bodhi tree.
आणि मी तिथे बोधी वृक्षाखाली बसतो.
I see the Vajrasana.
आम्ही वज्रासन पाहतो.
And the Buddha is there.
आणि बुद्ध तिथे असतात.
Or sometimes to Kushinagara.
कधी कधी मी कुशीनगरला जातो.
I feel the presence of the Buddha at Kushinagara.
कुशीनगर मध्ये बुद्धाची उपस्थिती अनुभवतो मी.
So wherever you can, whatever way you can, regularly connect with the Buddha.
ज्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तुम्ही नियमितपणे बुद्धाशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा.
Try to feel the Buddha is with you all the time.
असा प्रयत्न करा की प्रत्येक वेळी बुद्ध तुमच्या सोबत आहेत असं वाटेल.
This is the point of the mantra.
आणि हाच मंत्राचा अर्थ आहे.
So that you're connecting with the presence of the Buddha.
एक प्रकारे तुम्ही बुद्धाच्या अस्तित्वामध्ये स्वतःला उपस्थित करत असता.
It's a strange business.
हा थोडासा विचित्र असा उद्योग आहे.
Because on the one hand we can feel a very strong connection.
कारण एका बाजूला आपल्याला त्यांच्याबरोबर फार मजबूत संबंध वाटतो.
On the other hand we know there's nothing there.
आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पण माहित असतं की तिथे काहीच नाही.
It's a very strange business.
हा फारच विचित्र असा उद्योग आहे.
And it's very easy to misunderstand.
आणि याला चुकीचं घेतलं जाण्याची सहज शक्यता आहे.
Very easy to think oh they're just worshipping a god.
कदाचित असं म्हणण्याची पण शक्यता आहे की आता हे देवाला पुजायला लागले.
We know what we're doing.
परंतु आपल्याला माहिती आहे की आपण काय करत आहोत.
We know it's our creative imagination.
आपल्याला हे माहिती आहे की ही आपली सृजनात्मक कल्पना शक्ती आहे.
But it's as if the Buddha is in our creative imaginations.
जणू काही ही गोष्ट अशी आहे की बुद्ध आपल्या सृजनात्मक कल्पना शक्तीमध्ये आहेत.
And traditionally we use this strange there and not there as a reflection.
तर एक पारंपरिकरित्या जे तिथे असणं आणि नसणं आहे याला आपण आपल्या चिंतनाचा विषय म्हणून वापरतो.
वी फील द कनेक्शन विथ द बुद्धा, वी फील इट व्हेरी स्ट्रॉंगली.
जेव्हा आपण बुद्धाशी आपला संबंध अनुभवतो तेव्हा तो फार मजबूतीने आपण अनुभवतो.
वी आर व्हेरी स्ट्रॉंगली कन्व्हिन्स्ड ऑफ इट.
आणि आपल्याला त्याची पूर्ण खात्री असते.
बट वी नो दॅट देयर इज नथिंग देयर.
आणि त्याचबरोबर हे पण माहित असतं की तिथे काहीच नाही.
सो देयर इज अपिअरन्स and there's emptiness.
तर तिथे प्रकटीकरण आहे, प्रकट होणं आहे आणि काही नसणं सुद्धा आहे, शून्य आहे.
And if you need to get the balance right.
आणि याचं संतुलन अगदी बिलकुल तुम्हाला साधावं लागतं.
If you take the appearance too much, you're moving into God.
आणि ह्या प्रकटीकरणाला जर अधिक जास्त तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर तुम्ही हळूहळू दैववादाकडे, देवाकडे जाल.
इफ यू टेक द एम्प्टीनेस टू मच यू आर मूव्हिंग इनटू निहिलिझम.
आणि जर तुम्ही ह्या खालीपणाला किंवा शून्यतेला अधिक घेतलं तर तुम्ही उच्छेदवादाकडे जाल.
सो दे नीड टू बी एक्झॅक्टली बॅलन्स्ड.
आणि म्हणून ह्या दोघांचाही एक प्रकारे संतुलन असलं पाहिजे.
सो यू कम्प्लीटली ओपन युअरसेल्फ टू द इमेज ऑफ द बुद्धा.
तुम्ही पूर्णपणे बुद्धाच्या प्रतिमेसाठी स्वतःला खुलं करता.
बट यू डू नॉट अटॅच एनी अल्टिमेट रियालिटी टू दॅट इमेज.
परंतु त्या प्रतिमेमध्ये कुठल्याही प्रकारची अंतिम अशी सत्यता नाही. सत्यता आहे तिच्याशी आसक्त होत नाही.
फॉर्म इज ओनली एम्प्टीनेस, एम्प्टीनेस ओनली फॉर्म.
तर रूप शून्य आहे आणि शून्यता रूप आहे.
सो वी नीड टू बी कनेक्टिंग विथ द बुद्धा ऑल द टाइम.
आणि म्हणूनच आपल्याला बुद्धाशी सातत्याने संपर्क केला पाहिजे, संबंध ठेवला पाहिजे.
वी कनेक्ट इन बुद्धानुस्मृती प्रॅक्टिस.
आपण बुद्धानुस्मृती सरावामध्ये त्यांच्याशी संबंध ठेवतो.
परहॅप्स थ्रू द व्हिज्युअलायझेशन ऑफ अन आर्किटाइपल बुद्धा ऑर बोधिसत्त्व.
कदाचित जे आदर्शभूत रूप आहे बुद्ध बोधिसत्वांचं त्यांच्या माध्यमातून.
वी ट्राय टू कनेक्ट विथ द बुद्धा बाय हॅव्हिंग बुद्धा फिगर्स अराउंड अस.
किंवा आपल्या अवतीभोवती बुद्धांची जी प्रतिमा आहे तिला आपल्या अवतीभोवती ठेवून आपण करू शकतो.
वी ट्राय टू बिहेव एज इफ वी वर ऍक्च्युअली इन द प्रेझेन्स ऑफ द बुद्धा.
किंवा अशा प्रकारे वागून आपण तो करण्याचा प्रयत्न करू शकतो की जणू काही बुद्ध आपल्या सोबत उपस्थित आहेत.
वी फील एज इफ द बुद्धा इज विथ अस ऑल द टाइम.
बुद्ध सातत्याने आपल्या सोबत आहे, त्यांचं अस्तित्व अशा प्रकारचा भाव आपण सातत्याने अनुभवू शकतो.
महाविहार द अदर डे आय मेंशन्ड दॅट आय टॉक्ड अबाउट दिस एट द लंडन बुद्धिस्ट सेंटर.
तर मी महाविहारामध्ये ही गोष्ट सांगितली की ही बाब मी लंडन बुद्धिस्ट सेंटरमध्ये बोललो.
अँड अ वुमन केम अप टू मी आफ्टरवर्ड्स.
आणि त्या माझ्या प्रवचनानंतर एक महिला माझ्याकडे आली.
She was of Indian origin, as it happens.
तर एक प्रकारे असं घडलं की ती महिला स्वतः भारतीय वंशाची निघाली.
She was as English as I am, but she was of Indian origin.
जसा मी इंग्लिश आहे अगदी तशीच ती इंग्लिश आहे, परंतु तिचा वंश मात्र भारतीय आहे.
And she said, "Well, I'm very glad you said that about the Buddha."
आणि ती म्हणाले की हे बुद्धाबद्दल जे तुम्ही म्हणालात ते मला ऐकून फार आनंद झाला.
Because I feel he's always walking in front of me.
कारण मला स्वतःला नेहमीच असं वाटतं की ते माझ्या पुढे चालत आहेत.
Everywhere I go, I feel I'm following the Buddha.
प्रत्येक जिथे कुठे मी जाते मला असं वाटतं की मी बुद्धाचंच अनुसरण करते आहे, त्यांच्या मागून चालते
आहे.
आणि ती म्हणाली की ते आता इथे आहेत.
Clearly, she felt the Buddha was there.
आणि अगदी स्पष्टपणे तिला असं वाटत होतं की बुद्ध तिथे आहेत.
So, well, if one could feel that would be really wonderful.
आणि जर एखाद्याला खरंच असं वाटू शकलं तर किती अद्भुत गोष्ट असेल.
If one could be like Ananda and clean the shrine hall, feeling that you're making it ready for the Buddha, that would be wonderful.
समजा एखाद्याला बिलकुल आनंदासारखं वाटलं की बुद्ध तिथे आहेत आणि त्यांचं जे पूजास्थान आहे त्यांच्यासाठी तयार करू शकलो आपण, तर किती अद्भुत असेल.
So that's spiritual rebirth.
आणि यालाच आध्यात्मिक पुनर्जन्म म्हटलं.
We need to bring this much, much more to life in India.
भारतामध्ये ह्या गोष्टीला अधिक अधिक आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे.
There needs to be a much stronger sense of the continuing presence of the Buddha.
आणि बुद्धाचं निरंतर असं जी अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा एक अनुभव जो आहे, मजबूत अनुभव, त्याचा भाव आपण निर्माण केला पाहिजे.
So I'd like you in your discussion to ask yourselves about this.
आणि म्हणूनच तुमच्या चर्चेमध्ये तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारावा असं मला वाटतं.
You know, what is your own connection with the Buddha?
तुमचा स्वतःचा बुद्धाशी काय संपर्क आहे, संबंध आहे?
Where did that connection start?
हा संबंध कुठून सुरुवात झाला?
What place does the Buddha have in your life?
तुमच्या जीवनामध्ये बुद्धाचं स्थान कुठे आहे?
And how do you connect with the Buddha?
बुद्धाशी तुम्ही संबंध कसा स्थापित करता?
And how could you connect much more?
आणि अधिकाधिक तुम्ही संबंध स्थापित कसा करू शकाल?
And we need to be training people in this approach right from the moment they come through the door.
आणि ह्या दृष्टिकोनामध्ये अगदी ह्या पद्धतीमध्ये लोकांना अगदी सुरुवातीपासूनच आपण प्रशिक्षित केलं पाहिजे.
So then one more factor.
आणखीन एक अंग.
Really, there should be a full talk on each of these five.
खरं तर ह्या प्रत्येक एकावर पाचावर एक एक वेगळं प्रवचन झालं पाहिजे.
This fifth one is one I've not really talked about before.
तर ही पाचवी गोष्ट अशी आहे की ज्याच्याविषयी याच्या मी अधिक खूप बोललेलो नाही याच्या अगोदर.
And it needs some unfolding.
याला अधिक खुलवण्याची आवश्यकता आहे.
So I'm calling it, and Bante agreed, I'm calling this spiritual receptivity.
मी स्वतः याला आध्यात्मिक ग्रहणशीलता म्हणतो आणि बंतेने सुद्धा त्याला सहमती दर्शवली आहे.
What's happening in spiritual growth?
तर आध्यात्मिक विकासामध्ये काय घडतं?
इट्स नॉट अ ग्रोथ इन इंटेलेक्ट.
तर हा जो आध्यात्मिक विकास आहे तो केवळ बौद्धिक विकास नसतो.
अदरवाइज PhDs वुड बी नियर टू एनलाइटनमेंट.
नाहीतर मग PhD लोक सगळे बुद्धत्वाच्या जवळ असते.
इट्स नॉट अ ग्रोथ इन इमोशन.
आणि नुसतंच भावनिक सुद्धा विकास नाहीये.
अदरवाइज आर्टिस्ट्स वुड बी नियर टू एनलाइटनमेंट.
नाहीतर जे कलाकार आहेत ते बुद्धत्वाच्या जवळ असते.
ऑफ कोर्स बोथ ऑफ दोज विल डेव्हलप.
निश्चितच ह्या विकासामध्ये हे दोन्ही गोष्टी विकसित होतील.
बट दॅट्स नॉट एसेन्शियली व्हॉट स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट इज अबाउट.
परंतु आध्यात्मिक विकास म्हणजे नुसता ही गोष्ट नाहीये.
ऑफ कोर्स इट्स नॉट अ डेव्हलपमेंट ऑफ युअर बॉडी.
निश्चित तुमच्या शरीराचा विकास म्हणजे आध्यात्मिक विकास नाही.
अदरवाइज बॉडी बिल्डर्स वुड बी नियर टू एनलाइटनमेंट.
नाहीतर सगळे जे काम त्याला शरीर सौष्ठववाले लोक आहेत ते बुद्धत्वाच्या जवळ असते.
So what is it? What is it that we're developing?
तर मग अशी कोणती गोष्ट आहे जी आपण विकसित करत आहोत?
Well, it's really difficult to find a word for it.
आणि त्याच्यासाठी शब्द शोधणं खरंच कठीण आहे.
It's as if we've got a different faculty.
तर असं पण असं म्हणू शकतो आपण की एक वेगळं असं इंद्रिय जणू काही ते आहे.
We've got our physical faculties.
आपले शारीरिक इंद्रिय आहेत आपल्याकडे.
We've got our emotions, we've got our intellect.
आपल्याला भावना आहेत, बुद्धी आहे.
But what is it that we're developing?
तर मग आपण काय आहे ते जे विकसित करत आहोत?
It's a different kind of way of knowing.
एक वेगळ्या प्रकारचं जाणून घेणं आपण विकसित करत आहोत.
It's intuitive.
ते एक प्रकारचं ते अंतप्रेरणेचं आहे, आतून येणार आहे.
And you know, in the mornings, those of you who've been doing qigong with me, I've been asking you, how does this posture feel?
तर जे लोक माझ्यासोबत सकाळी qigong करतात त्यांना मी प्रश्न विचारतो की हे आसन तुम्हाला कसं वाटतं.
I'm trying to ask you to experience in a quite physical way this receptivity.
तर एक प्रकारे मी तुम्हाला अगदी शारीरिक अर्थाने ही जी ग्रहणशीलता आहे ती अनुभवण्यासाठी सांगत आहे.
In a way, I'm asking you to be receptive to the subtle energies in your body.
एक प्रकारे तुमच्या ज्या शरीरामध्ये असणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत त्यांच्या प्रति ग्रहणशील राहण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे.
And I think probably quite a lot of people doing qigong have begun to experience this subtle energy that's moving in your body.
तर बहुतेक लोक जे आहेत qigong करताना अशा प्रकारची जी सूक्ष्म शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते तिला समजू शकतात.
And you can even feel it in your hands. If you move your hands together, you can feel the contact of that energy.
आणि जेव्हा तुम्ही तुमचे हात असे हलवता तेव्हा तुम्ही अनुभव करू शकता त्या शक्तीचा जो काही संबंध आहे संपर्क आहे तो अनुभवू शकता.
That's quite a gross level of this faculty.
निश्चितच अगदी ज्याला काय म्हणूया ठोस स्वरूपात
It's quite a gross level of this faculty.
तर ह्या इंद्रियाची हे अगदी वरवरचा जो अनुभव घेणं आहे तशासारखी ही बाब आहे.
But it's still quite subtle for our normal experience.
परंतु असे जरी असले तरी देखील सर्वसाधारण जो आपला अनुभव आहे त्याच्यापेक्षा ही गोष्ट अधिक सूक्ष्म आहे.
So that this spiritual receptivity operates in many, many different fields.
आणि म्हणूनच ही आध्यात्मिक ग्रहणशीलता अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते.
For instance, it works in human communication.
उदाहरणार्थ ही मानवी जो संपर्क आहे त्याच्यामध्ये काम करते.
When you're communicating with somebody, you're not just exchanging information.
म्हणून जेव्हा तुम्ही एकमेकांशी संपर्क करत असता तेव्हा केवळ एकमेकांना माहितीची आदान प्रदान करत नाही.
In fact, when communication is really communication, no information need be exchanged at all.
आणि खरंच जर संपर्क खरा संपर्क असला तर तिथे कुठल्याही प्रकारची माहिती आदान प्रदान करण्याची आवश्यकताच नसते.
There's a mutual awareness which is a sort of meeting.
एक प्रकारे दोन परस्पर ज्या जागृती आहेत एकमेकांशी भेटत असतात.
You feel a connection, you feel a contact.
तुम्हाला संबंध स्थापित केल्यासारखा संपर्क झाल्यासारखा अनुभव येतो.
Bante said that he really became aware of that when he discovered the communication exercises.
बंते स्वतः याच्याबद्दल म्हणतात की ही गोष्ट त्यांच्या तेव्हा लक्षात आली जेव्हा त्यांनी हा संपर्क सराव शोधला तेव्हा.
He met an English woman who was a teacher trainer in Bombay.
तर ते अशा एका इंग्रजी महिलेला भेटल्या जे शिक्षकांना प्रशिक्षण देणारी महिला होती.
And she was concerned that Indian teachers had very little communication with their students.
आणि तिने तिच्या लक्षात त्यावेळेस आलं की भारतीय जे शिक्षक आहेत त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांबरोबर फारच थोडा संपर्क असतो.
They didn't even think of communication.
ते शिक्षक अगदी संपर्काचा विचार सुद्धा करत नाहीत.
I'm afraid I don't think things have changed that much.
आणि मला दुर्दैवानं असं सांगावंसं वाटतं की अजूनही त्या गोष्टी काही बदललेल्या नाहीत.
So the teacher just come in, start writing on the blackboard. Then go.
आणि आजही शिक्षक वर्गामध्ये येतात काहीतरी फळ्यावर लिहितात आणि जातात.
No real connection, no real contact.
कुठल्याही प्रकारचा सत्य स्वरूपाचा संपर्क असत नाही संबंध असत नाही.
Not even thinking that it's good to do that.
आणि याचा पण विचार करत नाही की कदाचित असं करणं चांगलं राहील.
So what she noticed was that the teachers wouldn't look at the students.
त्याच्या लक्षात हे आलं की हे जे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांकडे बघत सुद्धा नाहीत.
The students wouldn't look at the teacher.
विद्यार्थी शिक्षकाकडे बघत नाहीत.
The teachers didn't look at each other.
आणि शिक्षक एकमेकांकडे सुद्धा बघत नाहीत.
Nobody was aware of anybody else.
आणि कोणी कुणाबद्दलच जागृत नाही.
So she introduced the communication exercises.
आणि म्हणून तिने काय केलं तर हा संपर्काचा सराव लोकांना सांगितला.
And apparently they had a very big effect.
आणि निश्चितच त्याचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर झाला.
And Bante told me that she told him a very funny story.
आणि बंतेजींनी मला हे सांगितलं की त्या महिलेने त्यांना फारच मजेशीर असे किस्से कथा सांगितल्या.
Once she taught these exercises and one male teacher was very, very impressed.
एकदा हा सराव तिने शिकवला आणि एक पुरुष जो शिक्षक आहे तो फारच प्रभावित झाला.
So he went home and he thought, I'm going to do these exercises with my wife.
आणि मग त्याने घरी जाऊन ठरवलं की आता हा सराव मी माझ्या बायको सोबत करीन.
So he went home.
तो घरी गेला.
And he sat down.
तो बसला.
He sat down opposite his wife.
त्याच्या बायकोच्या अगदी बरोबर समोर बसला.
And he started looking at her.
आणि त्याने तिला पाहायला सुरुवात केली.
And she looked up.
तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं.
She saw he was looking at him.
त्याने तिने पाहिलं की तो तिच्याकडे पाहतोय.
And she shouted, "Ah!" and ran out the room.
आणि जसं जसं तिने त्याच्याकडे पाहिलं ती ओरडली जोरात आ आणि पळून गेली घरामध्ये.
We're just not used. People are not used to seeing each other.
तर लोक एकमेकांना पाहण्याची सवय नाहीये त्यांना.
They don't expect to communicate.
लोक एकमेकांशी अशा प्रकारचा संपर्क करतील ही अपेक्षाच नसते.
So Bhante said he learned from her that communication is something more than just talking.
आणि भंते म्हणतात की जणू काही ते तिच्याकडून संपर्क म्हणजे नुसतं बोलणं आहे असं नाही, त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे हे शिकले.
And he said that she was very, very good at communicating herself.
आणि ते सांगतात की ती महिला जी आहे ती स्वतःला संपर्क करण्यासाठी फार चांगली आहे.
He said he did communication exercises with her.
त्यांनी भंतेंनी तिच्यासोबत काही संपर्क सराव केला.
And he said he experienced something very, very subtle and very lofty.
आणि त्यांनी मग फारच सूक्ष्म आणि ज्याला असं म्हणूया की फार विशाल आहे अशी गोष्ट जणू काही त्यांनी अनुभवली.
सो यु नो फ्रॉम डुईंग द कम्युनिकेशन एक्सरसाइजेस युअर सेल्फ दॅट समथिंग हॅपन्स विच इजंट just to do with the brain or even the emotions.
आणि हा संपर्क सराव करताना आपल्या लक्षात येतं की असं काहीतरी घडतं की जे केवळ आपल्या बुद्धीशी किंवा नुसतंच भावनेशी संबंधित नाही.
That's spiritual receptivity coming into play.
एक प्रकारे ही जी आध्यात्मिक ग्रहणशीलता आहे ती तिथे कामाला येते.
यू पिकिंग समथिंग अप फ्रॉम द अदर पर्सन.
दुसऱ्या व्यक्तीतून काहीतरी तुम्ही एक प्रकारे समजून घेत असता ते तुमच्या लक्षात येतं.
एक्सपिरियन्स इन अदर वर्ड्स.
किंवा इतर मार्गाने सुद्धा हा अनुभव आपण घेतो.
ऑन द लास्ट रिट्रीट वी हॅड सेशन्स ऑफ just looking at nature.
मागच्या शिबिरामध्ये आम्ही असे काही सत्र केले की ज्याच्यामध्ये केवळ निसर्गाकडे पाहणं होतं.
We do some meditation.
आम्ही काही ध्यान करायचो.
Then everybody would just go outside.
आणि प्रत्येक जण बाहेर जायचा.
And just stand for 15-20 minutes looking at a tree.
आणि 15 किंवा 20 मिनिटं एका झाडाकडे बघत राहायचं.
And you know, to begin with you just look.
सुरुवात करताना केवळ तुम्ही बघता.
Another 15 minutes.
घड्याळाकडे बघतो म्हणतात 15 मिनिटं आणखी नाहीत.
बट आफ्टर वर्ल्ड यू बिगिन टू फील समथिंग कमिंग फ्रॉम द ट्री.
आणि हळूहळू काही वेळानंतर असं वाटायला लागतं की त्या झाडामधून काहीतरी येते तुमच्याकडे.
द ट्री इज अ लाईफ.
तो ते वृक्ष जो आहे तो जिवंत आहे.
इट्स नॉट अ लाईफ एज यू आर अ लाईफ.
जसं तुम्ही जिवंत आहात तसं ते जिवंत नाहीये.
बट इट्स अ लाईफ.
परंतु ते जिवंत आहे.
There's life coursing through it.
एक प्रकारे त्याच्यातून जीव कॉसिंग थ्रू
रनिंग थ्रू इट.
जीवन जणू काय त्याच्यातून त्याच्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं.
And you can feel that.
आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता.
Almost as a kind of electricity, you could say.
एक प्रकारच्या त्या विद्युत सारखं आहे ते.
Yes, it's what the Chinese call qi.
आणि याला चायनीज लोक ची म्हणतात, शक्ती म्हणतात.
The tree is flowing with energy.
झाडाला स्वतःची अशी प्रवाहित होणारी शक्ती आहे.
That's a sort of consciousness.
एक प्रकारची ती चेतना आहे.
Of course it's not like your consciousness.
निश्चितच तुमच्यासारखी ती चेतना नाहीये.
But yes, all living matter is living.
प्रत्येक जिवंत जो घटक आहे तो जिवंत आहे.
And its life is not so very different from our own.
आणि आपल्या जीवनापेक्षा त्यांचं जीवन फार असं वेगळं नाहीये.
इन फॅक्ट दे आर आवर कझन्स.
असं पण म्हणू शकतो की ते आपले बंधू भगिनी आहेत.
यू नो ते तुकाराम अभंग.
तर आपल्याला तुकारामांचा अभंग माहिती आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
But that's what Tukaram is talking about.
आणि हीच गोष्ट तुकाराम म्हणताना पाहायला मिळतात.
इट्स नॉट जस्ट वर्ड्स. इट्स नॉट जस्ट poetry.
ते नुसतं काव्य नाहीये, ते केवळ शब्द नाहीये.
Poetry isn't just poetry.
आणि काव्य सुद्धा नुसतंच काव्य असत नाही.
The poet is expressing what he actually felt.
जो कवी आहे त्याला जे काही खरंच वाटतं तेच तो अभिव्यक्त करतो.
And here at this retreat center we're very fortunate that Life is very much alive around us.
आणि ह्या शिबिर केंद्रामध्ये आपण खरंच सौभाग्यशाली आहोत की इथे आपल्या भोवती अवतीभोवती जीवन हे खरंच जिवंत आहे.
So our spiritual receptivity enables us to feel this life around us.
आणि ही आध्यात्मिक ग्रहणशीलता जणू काही आपल्याला ह्या जीवनाविषयी काहीतरी म्हणजे तिचा अनुभव घेण्यासाठी सक्षम बनवतं, अनुभव घेऊ शकतो त्याच्यामुळे.
You don't do something.
आपण याच्यासाठी काही करत नाही.
यू ओपन अप,
तर तुम्ही स्वतःला केवळ खुलं करता.
यू लेट समथिंग टच यू,
तुम्ही काहीतरी तुम्हाला स्पर्श होऊ देता.
इट्स अ बिट लाइक यू नो गोइंग आउटसाइड आफ्टर अ लॉट ऑफ मॉन्सून रेन.
खूप सारा पाऊस पडल्यानंतर बाहेर जाण्यासारखी ही गोष्ट आहे.
द सन ब्रेक्स थ्रू द क्लाउड्स,
आणि मग ढगांमधून सूर्य प्रकाशमान होतो.
यू फील इट वॉर्मिंग युअर बॉडी,
आणि जणू काही तुम्ही अनुभव घेता की तुमचं संपूर्ण शरीर तो उबदार बनवत आहे.
यू जस्ट सोक अप द सनलाइट,
आणि जो काही सूर्यप्रकाश आहे त्याला तुम्ही आतमध्ये शोषून घेता.
सो दॅट स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी इज लाइक दॅट,
आध्यात्मिक ग्रहणशीलता याच्या सारखीच आहे.
एक्सपिरियन्स इट इन द फील्ड ऑफ आर्ट,
ही गोष्ट तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनुभवता.
वेन यू लिसन टू ट्रूली ब्युटिफुल म्युझिक, यू डोंट डू एनीथिंग.
जेव्हा तुम्ही खरोखरच खूप चांगलं असं संगीत ऐकता तेव्हा तुम्ही काही करत नाही.
यू जस्ट लेट इट सोक इन टू यू,
त्याला केवळ तुमच्यामध्ये आतमध्ये झिरपू देता.
अँड यू कॅन फील इट ट्रान्सफॉर्मिंग यू,
आणि तुम्हाला असा अनुभव येतो की ते तुम्हाला परिवर्तित करत आहे.
विथ ब्युटिफुल पोएट्री टू,
आणि हीच गोष्ट ज्या सुंदर काव्य आहे त्याच्या संदर्भात सुद्धा.
पेंटिंग विथ statues,
sundar murtya ahet, sundar chitrakala ahe tyacha madhyamatun pan.
I mean the beauty of the form,
je roop ahe tya roopachi sundarta tyacha madhyamatun.
Unfortunately most of our buddha murti are not particularly beautiful.
Aplya bahutek buddha murti je ahe tya tevda sundar asat nahit.
But when you see that one that is beautiful, you not only think of the Buddha, you feel the Buddha.
आणि जेव्हा खरोखरच तुम्ही सुंदर असं रूप जेव्हा पाहता, बुद्ध मूर्ती पाहता, तेव्हा तुम्ही बुद्धाबद्दल विचार करत नाही तर तुम्हाला ते वाटायला सुरुवात होतं, अनुभवता तुम्ही तसं.
यू कॅन फाइंड सम रिअली गुड आर्ट मूव्ही फिल्म्स,
काही फार सुंदर अशा कलात्मक सिनेमा आहेत.
Not so much in India, I'm afraid.
भारतामध्ये खूप सारा नाही आहेत त्या.
I'm not so much familiar with Indian film.
अर्थात मला भारतीय सिनेमाबद्दल जास्त काही माहित नाही.
The Indian director that I know of who has that quality is Satyajit Ray.
तर एकच डायरेक्टर दिग्दर्शक मला माहिती आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुण होता, आणि ते आहेत सत्यजित रे.
It's very old films now.
त्यांच्या सिनेमे जे आहेत फार जुने झाले.
But his films bring a strong sense of humanity.
तर त्यांच्या ज्या सिनेमा आहेत त्याच्यातून एक मनुष्यत्वाची फार मजबूत अशी भावना दर्शवली जाते.
He just looks at people in their ordinary lives.
ते जणू काही लोकांना त्यांच्या सर्वसाधारण जीवनामध्ये बघतात.
But you feel very close to them.
परंतु त्या लोकांशी तुम्ही फार जवळ आहात असा तुम्हाला अनुभव येतो.
The world of Appu, I don't know anybody knows those films.
तर अप्पूचं जग नावाचे एक सिनेमा आहे.
I don't know the Bengali for it, but anyway, you get right inside the life of Appu.
तर अप्पूचं जे जग आहे बंगाली मध्ये त्याला काय म्हणतात मला माहित नाही, परंतु एक प्रकारे अप्पूच्या त्या जीवनामध्ये तुम्ही शिरता.
I think this is a more highly developed aesthetic form in the West than it is in India.
भारतापेक्षा फारच सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पश्चिमेमध्ये अधिक ह्या गोष्टीचा विकास झालेला आहे.
But when you watch a really good film, you're in a different state when you come out.
जेव्हा अशा प्रकारचे सिनेमे तुम्ही पाहता तेव्हा त्याच्यातून बाहेर आल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या भावामध्ये गेलेला असता.
You've seen things, you've understood things, you've felt things on a higher level.
अगदी उच्च अर्थाने तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला समजून घेतलेलं असतं, वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला तुम्ही अनुभवलेलं असतं, वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला तुम्ही पाहिलेलं असतं.
I'm afraid I don't mean Bollywood.
अर्थात मला हे म्हणायचं नाही इथं की बॉलिवूडचे पिक्चर.
You might enjoy,
तुम्हाला हे बॉलिवूडचे पिक्चर मधून काही आनंद मिळेल.
But it doesn't really make you better.
परंतु त्या गोष्टी तुम्हाला अधिक चांगला नाही बनवणार.
Art, real art, transforms you in the direction of egolessness.
परंतु जो खरी कला आहे ती तुम्हाला तुमचा मीपणा जो आहे त्याच्या पलीकडे घेऊन जाते.
So we need to develop this spiritual receptivity in all these fields.
आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आध्यात्मिक ग्रहणशीलता विकसित केली पाहिजे.
And this of course is what we're trying to develop in meditation.
आणि निश्चितच हीच गोष्ट आपण आपल्या ध्यानामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतो.
That's why we don't just make an effort.
आणि त्याच्यासाठीच आपण केवळ तिथे प्रयत्न करत नाही.
We also just sit.
आणि आपण केवळ बसून सुद्धा राहतो.
When you just sit, you're trying to allow this spiritual receptivity to come into play.
आणि स्वतः केवळ बसून तुम्ही ह्या आध्यात्मिक ग्रहणशीलतेला तुमच्यामध्ये निर्माण होऊ देता.
You're just keeping yourself open.
तुम्ही स्वतःला खुलं करता केवळ.
And seeing what happens.
आणि बघता की काय घडतं.
Maybe nothing's happening.
कदाचित काहीच घडत नसेल.
So you're just waiting.
तुम्ही केवळ वाट पाहत असाल.
Maybe something very positive is happening.
कदाचित काही अधिक विधायक घडत असेल.
So you just enjoy that.
आणि ते जे घडणार आहे त्याचा तुम्ही आनंद घेता.
Maybe something not so good is happening.
कदाचित काही जे चांगलं नाही ते घडत असेल.
You just watch it.
तुम्ही केवळ त्याला पाहता.
And the whole of just sitting is in this open receptive attitude.
तर संपूर्ण जो केवळ बसणं जे आहे ते अशा प्रकारच्या खुल्या दृष्टिकोनांनी असतं.
If we don't develop this open receptive attitude, our spiritual life becomes simply a question of strain.
Strain.
Tension.
तर जर अशा प्रकारच्या आध्यात्मिक ग्रहणशीलतेशिवाय जर आपलं आध्यात्मिक जीवन असेल तर आध्यात्मिक जीवन केवळ आपला एक तणाव बनेल.
We'll begin to hate spiritual life.
एक प्रकारे आपण स्वतः आध्यात्मिक जीवनाचा तिरस्कार करायला सुरुवात
करू. Because it's all about tension.
कारण ही प्रत्येक गोष्ट कशी असेल मग तणावाची असेल.
But spiritual life is an unfolding.
खरं तर आध्यात्मिक जीवन असं खुलं होणारं जीवन आहे.
It's an unfolding of capabilities that we have already got.
ज्या क्षमता आपल्यामध्ये आहेत त्या क्षमतांचं खुलं होणं आहे.
It's discovering this capacity for receptivity.
आणि ह्या ग्रहणशीलतेसाठी असणारी आपली जी क्षमता आहे तिचा शोध घेणं आहे.
So this needs to be a very active aspect of our spiritual lives.
आणि असं दिसतंय की हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचं फारच सक्रिय असं अंग आहे.
And I think this is something that we need to put more attention on here in India.
विशेषतः भारतामध्ये ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे.
There needs to be a much stronger emphasis on the receptive dimensions of spiritual life.
आध्यात्मिक जीवनाचं हे ग्रहणशीलतेचे जे अंग आहे त्याच्यावर आपण अधिक जोर दिला पाहिजे.
And I don't mean by emphasizing the receptive aspects by giving very long talks and expecting people to sit and listen to them.
तर मला आता इथं असं सांगायचं नाही की ग्रहणशील राहा म्हणजे खूप लांबलचक प्रवचन द्या आणि लोकांनी ते ऐकावं.
That's their receptivity.
आणि हीच मग त्यांची ग्रहणशीलता ऐकलं तर.
I mean this spontaneous, natural experience of some other quality in things.
तर गोष्टीमध्ये असणारे ज्या इतर गुण आहेत त्याच्या प्रती सातत्याने
quality of things. Natural, spontaneous sense of the quality of things.
तर एक प्रकारे अशा प्रकारचे जे काही वेगळंपण आहे गुणा लोक गोष्टींमधलं त्याच्या प्रती स्वाभाविकपणे त्याला ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती विकसित केली पाहिजे.
Well done. That's difficult. So you're naturally sensitive to these things.
तर एक प्रकारे तुम्ही स्वभावतः अशा गोष्टींबद्दल संवेदनशील बनता.
And we need to be encouraging people to develop that sensitivity.
आणि अशा प्रकारची संवेदनशीलता विकसित करण्यासाठी आपण लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
And of course if we want to encourage people to develop that sensitivity, we need to have it ourselves.
जर लोकांना आपल्याला प्रोत्साहित करायचं असेल ह्या गोष्टीसाठी तर ती गोष्ट पहिल्यांदा आपल्याकडे पाहिजे.
That goes for all these.
आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा ही बाब लागू होते.
But you can see that if you've got all of these, you're a very complete being.
जर तुमच्याकडे ह्या पाचही गोष्टी असतील तर तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती असाल.
And a life that contains all these elements is a very satisfying life.
आणि आपल्या जीवनामध्ये जर हे सर्व घटक असतील तर निश्चितच आपलं जीवन अधिक संतुष्टीचं जीवन असेल.
You know, you'll be integrated, you'll be aware of yourself.
तुम्ही स्वतः एकरूप असाल, स्वतःबद्दल जागृत असाल.
You'll be basically in skillful mental states.
मूलतः तुमची मानसिक अवस्था विधायक असेल.
You'll have a vivid awareness of the reality of things.
गोष्टींची जी काही सत्यता आहे त्याच्याबद्दलची एक विस्तृत जागृती तुमच्यामध्ये असेल.
The Buddha will always be with you.
बुद्ध नेहमीच तुमच्या सोबत असतील.
And you'll be open to the real quality of life.
आणि जीवनाची जी खरी खरा गुण आहे त्या गुणासाठी तुम्ही स्वतः खुले असाल.
And you can really connect with other people.
खरच तुम्ही लोकांशी संबंध स्थापित करू शकाल.
यू कॅन रिअली कनेक्ट विथ द नॅचरल वर्ल्ड अराउंड अस.
जे नैसर्गिक जग आपल्या अवतीभोवती आहे त्याच्याशी संबंध स्थापित करू शकाल.
यू कॅन कनेक्ट विथ द ग्रेटेस्ट आर्ट.
जे काही महान असं कला आहे तिच्याशी सुद्धा तुम्ही संबंध स्थापित करू शकाल.
यू कॅन कनेक्ट विथ द ग्रेटेस्ट ह्युमन बीइंग्स, द ग्रेटेस्ट माइंड्स दॅट हॅव एव्हर बीन.
आणि याच्यापूर्वी कधीही नव्हते असे महान जे मन आहेत, महान असे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संबंध स्थापित करू शकाल.
दॅट्स द सॉर्ट ऑफ लाईफ दॅट वी शुड बी डेव्हलपिंग इन आवर मूव्हमेंट.
अशा प्रकारचं जीवन आपण आपल्या आंदोलनामध्ये विकसित करत राहिलो पाहिजे.
दिस इज व्हॉट आवर लाइफ शुड बी लाइक.
आपलं जीवन याच्या सारखं असलं पाहिजे.
इन एव्हरी वन ऑफ दीज एस्पेक्ट्स वी शुड बी गोइंग फर्दर.
ह्या प्रत्येक अंगामध्ये आपण पुढे पुढे गेलो पाहिजे.
दॅट्स व्हॉट आवर ऑर्डर लाइफ शुड बी लाइक.
आपल्या संघाचं जीवन सुद्धा असंच असलं पाहिजे.
व्हेन वी कम टुगेदर दीज फाइव एस्पेक्ट्स शुड बी इन द फ्रंट.
जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा हे पाच अंग आपल्या समोर असले पाहिजेत.
अँड इन आवर मूव्हमेंट वी शुड बी एनकरेजिंग पीपल एट एव्हरी लेव्हल टू डेव्हलप दीज फाइव एस्पेक्ट्स.
आणि आपल्या आंदोलनामध्ये प्रत्येक स्तरावर आपण लोकांना ह्या पाचही अंगांना करण्यासाठी प्रेरित करू शकलो पाहिजे.
देन वी विल रियली बी इम्प्रूव्हिंग दिस वर्ल्ड.
आणि तरच आपण ह्या जगाला खऱ्या अर्थाने सुधारू शकू.
अँड दिस विल बी very much enjoying our own lives.
आपण स्वतः आपलं स्वतःचं जीवन सुद्धा अधिक आनंदाने जगू.
We feel we're really doing what we should do.
आणि आपल्याला असं पण वाटेल की जे आपल्याला करायचं होतं ते आपण करतो आहोत.
And our order lives will be deeply satisfying.
आणि आपलं सांगितलं जीवन खरोखरच समाधानाचं जीवन असेल.
So I hope that this is a helpful criteria for audit.
तर आपल्या लेखा परीक्षणासाठी हा उपयुक्त मापदंड असेल असं मला वाटतं.
And that you can think more fully at least about the last two.
तर शेवटचे जे दोन आहेत त्यांच्याबद्दल अधिक विस्ताराने तुम्ही विचार करू शकता.
I think the last one is perhaps the one most difficult to understand and talk about.
शेवटचं जे आहे त्याला समजून घेणं आणि त्याच्याविषयी बोलणं कदाचित अधिक कठीण असेल.
Well, you need to work out whether you've understood what I'm talking about.
तर तुम्हाला स्वतःलाच ठरवायचंय की जे काही मी बोलत होतो ते तुम्हाला कळालंय का.
सी वेदर इट्स रिअली देअर इन युअर लाईफ.
खरंच ते तुमच्या जीवनामध्ये आहे की नाही.
सी वेदर युअर मेकिंग प्रोग्रेस इन दिस वे.
आणि या पद्धतीने तुम्ही विकास करताय का नाही हे पण बघितलं.
रिअली वन शुड बी लिव्हिंग इन दॅट स्टेट ऑफ स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी.
एका अर्थाने आपण ह्या आध्यात्मिक ग्रहणशीलतेच्या अवस्थेतच राहिलो पाहिजे.
इट्स वन ऑफ द थिंग्स आय फाइंड मोस्ट इम्प्रेसिव्ह about going to see Bhante.
Bhantena bhetala gela nantar sagat rochak ashi goshta mala jar kay vatat asel tar ti hi ahe.
It's quite hard to describe.
Yala yacha varnan karna far kathin ahe.
When I go into see Bhante I'm always very struck. There's a very special atmosphere around him.
तर जेव्हा कधी मी भंतेंना भेटायला जातो तेव्हा मला फारच वेगळं असं वाटतं कारण एक विशिष्ट प्रकारचं वातावरण त्यांच्या अवतीभोवती असतं.
द फर्स्ट थिंग इज ही सीम्स टू बी फुली अवेअर ऑफ मी.
पहिली गोष्ट असं वाटतं की माझ्याबद्दल ते पूर्णपणे जागृत आहेत.
अँड द स्ट्रेंज थिंग इज ऑफ कोर्स ही कांट सी व्हेरी क्लिअरली नाउ.
अर्थात विचित्र गोष्ट ही आहे की आता सध्या त्यांना फार स्पष्ट दिसत नाही.
बिकॉज ऑफ द प्रॉब्लेम विथ हिज आयज हिज विजन इज डिस्टॉर्टेड.
तर त्यांच्या डोळ्याच्या समस्येमुळे त्यांचं जी दृष्टी आहे ती एक प्रकारे खराब झालेली असं म्हणू शकतो.
इन द सेंटर इट्स क्वाइट ब्लरी.
त्यांना त्यांचं मध्य जे आहे ते एक आता ब्लरीला काय म्हणता येईल अंधुक झालेली आहे.
And then around the outside it's sort of bowed.
आता हे सगळे बोर्ड
बेंट डिस्टॉर्टेड.
तर थोडी म्हणजे काय झालं खराब झालेली दृष्टी आहे त्यांची अंधुक झालेली आहे असंच म्हणूया आपण.
And but so he's looking at you.
तर ते तुमच्याकडे बघतात.
But you kind of know he can't really see you properly. You know he can't see you properly.
तुम्हाला माहित असतं की ते तुम्हाला व्यवस्थित बघू शकत नाहीत.
And yet you feel he's fully aware of you.
तरी देखील तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्याबद्दल पूर्णपणे जागृत आहे.
He's clearly not just using his physical senses.
निश्चितच ते त्यांचे शारीरिक इंद्रिय केवळ वापरत नाहीयेत.
He's sort of feeling you.
एक प्रकारे तुमचा जणू काही ते अनुभव घेत आहेत.
And you feel all the time that you're talking to him That's what's really important.
आणि प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा हीच गोष्ट अधिक महत्वपूर्ण असते तिथे.
Now, Bhante is very careful with words.
भंते शब्दांच्या बाबतीत फारच जागृत असतात.
He never uses a word carelessly.
कुठलाही शब्द ते निष्काळजीपणाने वापरत नाहीत.
But at the same time, what's happening isn't just about the words.
आणि त्याच वेळेस हे पण घडत असतं की जे काही घडते ते केवळ शब्दापुरतच नाहीये.
And there's a sort of an encounter at a much deeper level.
आणि तिथे जो काही संवाद सुरू आहे तो अधिक कुठला अगदी सखोल असा सुरू आहे.
That is this spiritual receptivity.
आणि यालाच आध्यात्मिक ग्रहणशीलता म्हणतो.
That is this faculty, a spiritual faculty.
हीच एक आध्यात्मिक अंग आहे, घटक आहे.
That's the real purpose of our spiritual lives.
आणि हाच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा खरा उद्देश आहे.
The order should be characterized by a relationship on this basis.
आपला जो संघ आहे तो अशा प्रकारच्या संबंधांवर आधारित म्हणून ओळखला गेला पाहिजे.
So, I hope I've communicated something.
मला अशी आशा आहे की मी जे काही सांगितलंय त्याच्यातून काहीतरी कळालं असेल.
Not just in the words I've used.
केवळ जे शब्द मी वापरले त्याच्या अर्थाने नाही.
I hope that I've managed to communicate something of the quality of what I'm talking about.
तर जे काही मी बोलत आहे त्याच्या गुणात्मक अर्थाने ते तुम्हाला समजलेलं असेल अशी आशा आहे.
And when one gives a talk like this, one needs to be very aware of that quality of communication.
तर अशा प्रकारचं जेव्हा एखादा प्रवचन देतो तेव्हा ह्या संपर्काचा गुणात्मक जी बाब आहे ती लक्षात ठेवणं अधिक महत्वाचं असतं.
Not just lost in your words, but experiencing the exchange at a deeper level.
तर नुसतं शब्दांमध्ये स्वतःला हरवून बसणं नाही तर अशा प्रकारे जो सकारात्मक अर्थाने जो संपर्क सुरू आहे त्याला पाहणं.
So I hope something of that has happened between us.
तर मला अशी आशा आहे की आपल्यामध्ये काही ना काही असं घडलं असेल.
And that will enable you to understand more fully these five factors.
ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या पाच इंद्रियांना किंवा घटकांना अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी शक्य होईल.
Thank you.